सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पे
कैमरा एक्शन
इन द स्पॉटलाइट।
नमस्कार, मी अवधूत गुप्ते आणि तुम्ही ऐकत आहात लाइट्स कॅमेरा ऍक्शन आरजे श्रुती सोबत।
ऍक्शन।
मला सांग की तू कधी रेडिओ जॉकी व्हायचा विचार केलास का रे?
स्वेअर वॉइस स्वेअर। मी खरोखर म्हणजे तुला म्हणून उत्तर देतो म्हणून नाही, तू इतर पण माझे इंटरव्ह्यू वाच। मला ह्याच्या व्यतिरिक्त काय काय करायला आवडेल, त्याच्यामध्ये एक शेफ आणि दुसरं म्हणजे रेडिओ जॉकी, तिसरं म्हणजे केस कापायला म्हणजे आवडतं मला। सो हेअर ड्रेसर इज माय थर्ड पॅशन। हो, रेडिओ ऐकायचं मला खूप वाटायचं की मला रेडिओ जॉकी बनायला आवडेल, पण मार्ग माहीत नव्हते का म्हणजे कसं काय करायचं, कुणाला जाऊन भेटायचं, कसं भेटायचं, आपल्याला का घेतील, त्याचे काय कोर्स असतात का, अशा सगळ्या प्रश्नचिन्हांमध्ये अडकलो होतो सगळ्या।
पण समजा तू एक दिवसासाठी रेडिओ जॉकी झालास तर तुला कोणाचा इंटरव्ह्यू घ्यायला आवडेल?
तुझा?
माझा आणि का माझा?
आता मी रेडिओ जॉकी होणार म्हणून चांगलं होण्यासाठी चांगला रेडिओ जॉकीचा इंटरव्ह्यू घेतला पाहिजे ना पहिला, शिकायला शिकण्यासाठी की भाई काय करायचं असतं, कसं करायचं असतं।
काही नाहीये अवधू, तुझ्याकडे अनेक लोक आहेत ज्यांचा ऍक्च्युली ज्यांना तू बोलतं पण केलंस तुझ्या शोच्या दरम्यान।
पण मी तुला रेडिओ जॉकीचं मला काय आवडतं की ते ना प्रत्येक मोबाईल आपल्याला बघितलं ना चार दांडी बॅटरी असते की नाही, तर रेडिओ जॉकीची 8 दांडी असते बघ। मला असं वाटतं की रात्री हा रेडिओ जॉकी हे लोक दमून झोपत असतील ना तर काय दमत असतील ना, कारण ते केवढे त्यांच्या ते ना असं सगळं चाललेलं असतं त्यांचं। हो शांत हो श्रुती, बस शांत बस, बघू काही बोलायचं नाही 5 मिनिटं, आपण कसलाही विचार करायचा नाही, मेडिटेशन करायचं, असं नाहीच होत,
नाही होऊ शकत। आणि खरंच मला मेडिटेशन करणं फार अवघड जातं। अरे मग सारे गमा प मध्ये तू कसा आलास?
मी कॉलेज कॉम्पिटिशन मध्ये जिंकायला लागलो, त्यावेळेला सारे गम होतं, सोनू निगम अँकर करायचा, त्यांचं इन्व्हिटेशन कॉलेजला आलं की तुमच्या कॉलेजचा एक गायक पाठवा।
कॉलेज कोणतं होतं?
मिठीबाई। दिल्लीला कॉम्पिटिशन झाली होती आणि मी एकटाच असा मुलगा होतो की ज्याच्यावर कोणी नव्हतं घरचं, मी माझी बॅग घेऊन गेलो होतो आणि दॅट अगेन इज वन ऑफ द व्हेरी ब्युटिफुल जर्नीज ऑफ माय लाईफ। मी असा टाईमपासला गेलो होतो, घरी पण सांगितलं होतं एवढी सगळ्यात अख्ख्या देशातनं मुलं येणार सगळी, आधी सिलेक्शन करणार, म्हणजे सिलेक्शन झालं तरी लाईक झालं, टीव्हीत दिसलो एकदा तरी खूप झालं। आणि मी तिथे गेलो, त्या 10,000 मुलांमधनं ते सिलेक्शन झालं, शूटिंग सुरू झालं, पहिला रेग्युलर राऊंड, म्हणजे आत्तासारखं नसतं की ते दर आठवड्याला करतो तसं नसायचं, एक ती 10 दिवसाच्या स्ट्रेचमध्ये पूर्ण शेड्यूल करायचं ते। त्यावेळेला मोबाईल्स वगैरे नव्हते, मी आईला फोन करून सांगायचो, आई माझं आज सिलेक्शन झालं, आई माझं आज पहिलं राऊंड क्लिअर झाली, आणि एक एक ट्रॉफी मिळत होती माझ्याकडे, आणि एक मिळाली, दोन मिळाली, त्याने फायनलचा दिवस आला। अमित बांगिया म्हणून तो गायक माझ्याबरोबर दिल्लीचाच होता, तो शेवटची जी होती फायनल ती माझ्यात आणि त्याच्यात होती, आणि मी ज्यावेळेला ती जिंकलो त्यावेळेला मला पण आनंदाश्रू आले। आणि बाकी माझ्याबरोबर महाराष्ट्रातनं जे 1-2 मुलं होती, सांगलीचा अमोल ताम्हणकर होता, पुण्याचा सौरभ देशपांडे होता, त्याचे वडील होते सौरभचे डॉक्टर देशपांडे, ही वॉज ऑलवेज सपोर्टिव्ह टू मी तिकडे, त्यावेळेला त्यांनी माझी खूप काळजी घेतली आणि त्यांनी मला जी कडक मिठी मारली आणि त्यांना पण वाईट वाटलं की हा एकमेव मुलगा आहे ज्याच्यावर घरनं कोणी नाही आलं, त्यांनी फायनल जिंकावी। आणि माझ्याकडे जी बॅग मी नेली होती त्या बॅगेत एकही ट्रॉफी मावणं शक्य नव्हतं, सो त्या डॉक्टरनी मला तिथे एक स्वस्तातली बॅग घेऊन दिली की ज्याच्यातनं तू ट्रॉफीज घेऊन जा। आणि मग 4-5 ट्रॉफीज घेऊन मी ज्यावेळेला परत दिल्लीहून मुंबईला येत होतो, आय वॉज टॉप ऑफ द वर्ल्ड असा होतो। आणि त्यावेळेला माझं ठरलं होतं की जर ठरवलं मी की जर का एवढ्या सगळ्या मुलांमधनं मी जिंकू शकतो तो कुछ बात है, आय कॅन प्ले दिस गॅम्बल।
ऐका दाजेबा खूप फेमस झालं, तर ऐका दाजेबा कसं घडलं आणि वैशाली कशी तुझ्यासोबत म्हणजे कधी आली?
वैशाली कॉलेजपासूनच माझ्या बरोबर होती, कॉलेजला मला ती सिनियर, 3-4 वर्ष सिनियर होती मला, आणि ती माझी ताई होती तिथे, म्हणजे ती मला ताईगिरी करायची, आणि तेव्हापासून ती माझ्या मला फटके मारून इथे ऑडिशनला जा, या कॉलेजला जा, त्या कॉलेज असं ती करायची, माझा स्टुडिओ होता तर ती तिथे गायला यायची, कारण तिचं त्या मानाने तेवढ्यात तिचं एक रिमिक्स हिट झालं होतं रेशमाच्या रेघांनी म्हणून, एक रिमिक्स तिचं हिट झालं होतं, तर ती मला ओळखायची, हे काय रेकॉर्डिंग करत बसलायस तू, काम तुझं, तू चांगला टॅलेंटेड काहीतरी कर। मग मी तिला एक दिवस गाणं कंपोज करून ऐकवलं की कुसुमिता ते गाणं होतं, आणि तिचा फेवरेट गाणं, मग ती ते गाणं घेऊन मला घेऊन ती सागरिका म्युझिक मध्ये गेली, मग त्यांनी तिकडनं ते म्हणले ओके अजून गाणी द्या आम्हाला। आणि मग मी रेल्वेमध्ये होतो आणि आय युज टू ट्रॅव्हल बाय सेकंड क्लास टू माय स्टुडिओ, लटकत असताना मला ते आठवतंय की तोंडावर असा छान वारा येत होता आणि माझ्या ते एखादा जे बाय गदा जे बाय गदा जे, मग मी येऊन ते स्क्रॅच बनवलं आणि वैशाली सेड या या दिस इज गुड विल प्रेझेंट दिस, पण ते ऍक्च्युली त्यावेळेला मी अहिराणी भाषेत लिहिलं होतं, मले प्यार नाही तुझसे है बा हो मले दिल विल नको तेरा दे बा हो मले दिल विल नको तेरा दे बा ऐका दाजी बा। मग त्याच्यावरती खूप वेगवेगळे शब्द लिहिले गेले पण फायनली ते थोडेसे बदलून बिलून तेच ठेवले शब्द।
तू कोणाचा फॅन आहे आणि तुझी फॅन मोमेंट कोणती होती की तू कोणाला भेटल्यानंतर तुला असं वाटतं तू भारावून गेला होतास?
आता खोटं पण बोलता येत नाही. नाव नाही घेत मी त्या पर्सनॅलिटीचं. महाराष्ट्र मराठी एक गायिका जिने बॉलिवूडवरती अधिराज्य गाजवलं अशी गायिका जिच्या आवाजाच्या प्रेमामध्ये मी इतका की त्यांचं वय आज किती असलं तरी सुद्धा मी बायकोला इन्सिक्युरिटी वाटली की इतकी इतकं मी प्रेम केलं त्या गायिकेवरती. आणि माझी इच्छा तीच होती की देव असेल तर मला कधी ना कधी त्या गायिकेची भेट घडवेल. आणि मुद्दामून मी कधी घरी जाऊन त्यांना पत्र लिहिली आहेत किंवा त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असं नाही केलं. आणि खरोखर त्या गायिकेने मला एकदा गायला बोलवलं. पण श्रुती म्हणतो ना आपण की आपल्या मनातल्या इमेजेस असतात त्या तशाच जपाव्यात. सत्य कधी कधी स्वप्न इतकं सुंदर नसतं. आणि त्या ज्यावेळेला मी त्या महान गायिकेला भेटायला जवळ गेलो आणि जवळनं त्या बाई माणूस म्हणून ज्यावेळेला मला त्या गायिका भेटल्या त्याच्यानंतर माणूस म्हणून ज्या त्या समोर आल्या त्या इतक्या वाईट होत्या. वाईट होत्या म्हणण्यापेक्षा खूपच ड्राय खूपच असं नको व्हायला पाहिजे होतं माझ्या बरोबर. त्याच्यानंतर मी आता मला जे जे गायक कवी हे लोक आवडतात माझी अशी इच्छा आहे की मला त्यांना कधी ते माणूस म्हणून भेटूच नाहीत. जे मनातले इमेजेस आहेत ते तशाच राहाव्यात.
बरं आहे आम्ही रेडिओ जॉकीज कोणाला दिसत नाही. 93.5 रेड एफएम बजाते रहो. Got it!